नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय चाहनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे च शुधिमते च नमः स्वीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैषन्दाय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईघ्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता सादर करते.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. स्वामींच्या आठवणींचं संकीर्तन करताना वारंवार या ओळी समोर येत आहेत. नकळत अजाणतेपणाने झालेल्या चुकांवर पांघरून घालून केवळ प्रेमाने आपलेसे करणाऱ्या स्वामींच्या आठवणी हे मोठं निदान जवळ आहे. मागच्या गुरुवारी सांगितलं तसं सौबाई नित्य ज्ञानेश्वरी श्रवणाला जात असत. तेथे चुरमुरे किंवा साखर फुटाण्याचा प्रसाद असे. बाई रोज दोन चुरमुरे किंवा दोन साखर फुटाणे आणत, एक मला देत आणि एक स्वतः खात. मे महिना सुरू झाला होता. परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या. एके दिवशी मला म्हणाल्या प्रसाद खातेस तर चल तरी ज्ञानेश्वरी ऐकायला. मी म्हटलं उद्या येते. दुसऱ्या दिवशी मी प्रथमच भागेश्वर निवास मध्ये गेले. पहिला अध्याय चालू होता. स्वामी कौरव पांडवाच्या युद्धाचे वर्णन त्यांच्या नेहमीच्या शैलीत रंगून जाऊन सांगत होते. मला प्रवचन खूप आवडलं. प्रवचन संपल्यानंतर बाईंसारखाच लांबून नमस्कार करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी परत ज्ञानेश्वरीला गेले. प्रवचन सुरू व्हायच्या अगोदर स्वामी सगळ्या श्रोत्यांकडे अत्यंत प्रेमाने बघत असत. मी दुसऱ्या दिवशी पण आलेले पाहून मायाकडे बघून सौम्य असे हसले. मला खूप छान वाटलं. नंतर ज्ञानेश्वरीचं श्रवण हा अगदी आवडीचाच भाग होऊन गेला. पुढे प्रवचनामध्ये सद्गुरूंचा अनुग्रह मिळणे ही साधकाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे असं ऐकलं आणि साधक कसा असावा हे पण ऐकलं. माझी पाठी तर अगदीच कोरी होती. अनुग्रह म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. पण त्या विचाराने मात्र मी बेचैन झाले. म्हणून ठरवलं की प्रवचन झाल्यानंतर स्वामींना या संदर्भात विचारूया. मनातल्या मनात असं वाक्य पण तयार केलं की मला अनुग्रहाची इच्छा आहे, त्याला योग्य होण्यासाठी आधी काय तयारी करू. पण प्रत्यक्षात विचारायची वेळ आल्यावर मात्र तोंडून शब्दच बाहेर पडायचे नाहीत. मग विचार केला शांतपणे दुकानात जाऊन विचारूया. जवळजवळ 3 दिवस रोज दुकानाभोवती 4-5 अशा फेऱ्या मारल्या पण दुकानात जायची हिंमत झाली नाही. एके दिवशी सकाळी दुकानावरून जाताना बाहेर काउंटरवर तारा दिसली. मी दुकानाच्या कडेला उभं राहून हळूच विचारलं स्वामी आत आहेत का, मी येऊ का. तारा म्हणाली अगं आत्ता स्वामी जरा बाहेर गेलेत, तुझं काही काम होतं का. मी सांगितलं की मला अनुग्रहाबद्दल विचारायचं आहे. नंतर समजलं की केंद्रात येणाऱ्यांच्या पैकी कोणाचं तरी आकस्मिकरित्या देहावसान झाल्यामुळे स्वामी तिकडे गेले आहेत. मला खूप वाईट वाटलं. अशा प्रसंगी स्वामी जाऊन आल्यानंतर मी अनुग्रहाबद्दल विचारण्याची शक्यताच नव्हती. थोड्याच वेळात स्वामी आले. ओल्या रुमालाने तोंड पुसून थोड्या वेळ अगदी शांत बसले. दुकानात 4-5 साधक मंडळी बसली होती. काही थोडं बोलणं झाल्यानंतर मायाकडे बघत म्हणाले तू आजकाल मामींबरोबर रोज ज्ञानेश्वरीला येतेस ना, मी बघतो तुला. आज सकाळीच कशी काय आलीस? मी नुसतीच हसले. जे विचारायचे म्हणून मनात वाक्य तयार केले होते ते पण विसरले. तेवढ्यात तारा म्हणाली, अहो तिला अनुग्रहासाठी विचारायचं होतं. मला वाटलं हिने भलत्या वेळेला विचारलं, आता स्वामी काय म्हणतील. पण स्वामींचा एकदम चेहराच बदलला. अगदी आनंदाने आणि मोठ्या कौतुकाने मला विचारलं, तुला अनुग्रह हवाय? इतक्या लहान वयात अनुग्रह घ्यावासा वाटतो हे विशेष आहे. पुढे स्वामींनी विचारलं, काही वाचन झालंय का? मी गप्प बसले. स्वामी विचारत होते, ज्ञानेश्वरी नित्यपाठ वाचलायस? मी म्हटलं, नाही. दासबोध? नाही. तुकाराम महाराजांची गाथा? नाही. मला काही सुचेनासेच झाले. मी एकदम म्हटलं, मला रामरक्षा पाठ आहे. मी गेले काही दिवस प्रवचनांना येते आहे आणि लहानपणी गीतेचा दुसरा अध्याय पाठ होता पण आता विसरले. माझ्याजवळची सगळी पुंजी संपली होती. स्वामी सगळं शांतपणे ऐकत होते. क्षणभर डोळे मिटून बसले. नंतर म्हणाले, या सोमवारी सकाळी 8:30 वाजता अनुग्रहासाठी ये. येताना एक श्रीफल आणि हार घेऊन ये. दुकानातून बाहेर पडताना जाणवलं की गेल्या 8 दिवसांची तगमग संपून अगदी निवांत झाले आहे. सोमवारी सकाळी 8:30 वाजता स्वामींच्या घरी गेले. देवालयाच्या गाभाऱ्यात गेल्यासारखं वाटलं. तेव्हा स्वामी एका वेळेला एका व्यक्तीला अनुग्रह देत असत. स्वामी खाली आसनावर बसले होते. मी आत गेल्यावर म्हणाले, छान, बरोबर वेळेवर आलीस. तू हार आणला असशील ना, तो ज्ञानेश्वर महाराजांना घाल. नंतर समोरच्या आसनाकडे निर्देश करून म्हणाले, बैस. एरवी स्वामी प्रवचनांच्या वेळेला पलंगावर आणि दुकानात खुर्चीवर बसत असत, त्यामुळे आता स्वामींच्या समोरच बसायचं म्हणजे अगदी तारांबळ उडाली. प्रवचन करणारे स्वामी, दुकानात असणारे स्वामी, यापेक्षा आताचे स्वामी वेगळेच वाटत होते. स्वामींनी विचारलं, तुला संस्कृत वाचता येतं ना? मी म्हटलं, हो थोडंफार. माझ्या हातात अनुग्रहाचा पवित्र कागद देत म्हणाले, आता मी म्हणतो माझ्या मागोमाग तू म्हण. संपूर्ण गुरु परंपरा सांगून झाल्यानंतर स्वतःच्या हाताने श्रीम तत्वम सोहम सहा हा मंत्रोपदेश लिहून स्वतः 3 वेळा म्हटला आणि माझ्याकडूनही म्हणून घेतला. पुढे म्हणाले, सोहम म्हणजे तो सच्चिदानंद परमात्माच मी आहे असा भाव, असा बोध. तू देह मन बुद्धी नसून सत म्हणजे जन्म मरण रहित, चित म्हणजे चैतन्यमय जाणीवमय आणि मुख्य म्हणजे आनंदरूप आत्मा आहे. जशी काठी टोपी छत्री, तसं देह मन बुद्धी ही साधनं आपल्याला वापरण्यासाठी दिली आहेत. ती जास्तीत जास्त निर्मळ ठेवून त्यांना भगवत भक्तीला लावावं. परमेश्वराने जो नरदेह दिला आहे त्याचं सार्थक या जन्मात करून घ्यावं. नंतर स्वामींनी ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली आणि थोड्या वेळ बसवूनही घेतलं. पुढे म्हणाले, आता पूजा करायची. मी एकदम गडबडून गेले. हार तर ज्ञानदेवांना व्हायला होता आणि आजूबाजूला संतांच्या देवाच्या बऱ्याच तस्विरी होत्या. मी विचारलं, कोणाची पूजा करू? स्वामी शांतपणे म्हणाले, सद्गुरूंची. स्वामींनीच पूजा कशी करायची ते सांगितली. ते म्हणाले, या बोटाने गंध लाव, श्रीफल आणि खडीसाखर अर्पण कर आणि आता नमस्कार कर. मी अक्षरशः थरथरत होते. श्री सद्गुरूंचा हात डोक्यावर होता. शाश्वत सुखाकडे नेणाऱ्या मार्गाची मी वाटसरू बनले होते. सोमवारी संध्याकाळी मातृस्मृती ग्रंथालयामध्ये स्वामींचे दासबोधावर प्रवचन असे. प्रवचनानंतर नमस्कार असत. मी आणि मंदा नमस्कारासाठी रांगेमध्ये उभे होतो. त्यावेळेला माझी कॉलेजची परीक्षा चालू होती. मी नमस्काराला आले असताना स्वामींनी विचारलं, कसा गेला पेपर? मी पटकन म्हटलं, मी आधी नमस्कार करते ना. पण नंतर माझे नमस्कारासाठी बरीच साधक मंडळी असल्यामुळे स्वामींना उत्तर न देताच मला पुढे जायला लागलं. मला ते फार लागून राहिलं. मी मंदाला म्हटलं, माझं चुकलं. मी आधी स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देऊन मग नमस्कार करायला हवा होता. ती पण म्हणाली, हो मला आश्चर्यच वाटलं की तू तशीच कशी पुढे निघून आलीस. त्यावर मी म्हटलं, अगं आता खूप गर्दी आहे पण आता मी त्यांची क्षमा मागते. आपण थोड्या वेळ बाजूला थांबूया. नंतरही सतत स्वामींच्या भोवती काही साधक मंडळी होती. म्हणून ठरवलं की स्वामींची घरी थोडी विश्रांती झाली की त्यांच्या घरीच जाऊया. बागेश्वर निवासचा जिना चढताना मनावर दडपण होतच. आम्ही दोघी अर्धा जिना चढून वरती गेलो. तेवढ्यात वरून स्वामीच जिना उतरून खाली येताना दिसले. आम्ही दोघी पुरत्या भांबवून गेलो. मला तर रडूच कोसळलं. आमचं येणं स्वामींना अगदीच अनपेक्षित होत. त्यांनी विचारलं, तुम्ही दोघी इकडे कुठे? मंदा गडबडून म्हणाली, अहो ना, ती रडतीय. स्वामी म्हणाले, रडतीय का बरं? बर, तुम्ही दोघी वरती घरी चला. खोलीत गेल्यावर स्वामींनीच खुर्ची पुढे केली. म्हणाले, बाई काय झालं, का रडते? मंदाने सगळं सांगितलं. स्वामी म्हणाले, तुम्ही मुली खूप भावना प्रधान आहात. हे असं काही झालं आहे हे माझ्या ध्यानीही नाही. मी आपलं अगदी सहज विचारलं, कशी झाली परीक्षा? पुढे हसत म्हणाले, बर आता सांग कसा गेला पेपर, म्हणजे तुझ्या मनातील ती रुखरुख बाजूला होईल. पण एका परीने तू आलीस ते फार बरं केलंस. आपण चुकीच्या किंवा त्रासदायक विचारांचे ब्रूडिंग कधी करू नये. त्याचं लगेच निरसन करून टाकावं. एकतर वेळ वाया जातो आणि साधक काहीच नाही. वाईट विचार घालवायला नाम घ्यावं किंवा एखाद्या ओवीचं चिंतन करावं. मी खुर्चीवर बसले होते. एका बाजूला स्वामी आणि दुसऱ्या बाजूला मातोश्री सल्लाताई, असे दोघेही प्रेमाने सोपटत माझी समजूत घालत होते. नंतर स्वामी सल्लाताईंना म्हणाले, यांना काही प्रसाद द्या. आणि आमच्याकडे बघून म्हणाले, खाली गुमास्त्यांकडे टीव्हीवर टेनिसची मॅच चालू आहे, ती बघायला चाललो होतो, आता मी जातो. असं म्हणत लगेच गेले. पण
अनघाताई, उपनिषदातले काही मंत्र म्हणा की या.
ईश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतम्. तमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतम्. पतिं पतीनां परमं परस्ता. पतिं पतीनां परमं परस्तात् विदाम देवं भुवनेशमीजं नतस्य कार्यं करणं च विद्यते नतः समस्याद्रधिकस्य दृश्यते नतस्य कार्यं करणं च विद्यते नतः समस्याद्रधिकस्य दृश्यते परास्य शक्ते विविधैव श्रूयते परास्य शक्ते विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलः क्रिया च एको देव सर्वभूतेषु गूढाः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासाः कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासाः साक्षी चेता केवलो निर्गुणस्य एको वशी निष्क्रियाणां बहूनां एकं बीजं बहुधाय करोति तमात्मस्तं येनु पश्यन्ति धीराः तमात्मस्तं येनु पश्यन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतं नेतरेषां तं ईश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतम्. तं ईश्वराणां परमं महेश्वरं तं ईश्वराणां परमं.
एका वाक्यात प्रश्न आहे, सद्गुरु प्रसन्न होण्यासाठी काय करावे? केवळ 5 शब्द या वाक्यामध्ये आहेत. सद्गुरु प्रसन्न होण्यासाठी काय करावे? पण या 5 शब्दांच्या भोवती आपलं सगळं जीवन व्यापून राहिलेलं असं राहतं. शिष्याचं साधकाचं सर्व जीवन या पाच शब्दांच्या भोवती फिरत असत. हे पाच शब्द रुंजी घालत असतात की काय केलं म्हणजे सद्गुरु प्रसन्न होतील, ध्यान केलं म्हणजे सद्गुरु प्रसन्न होतील, नाम घेतलं म्हणजे सद्गुरु प्रसन्न होतील, आपली नित्याची कर्म कर्तव्यरूप कर्म चोख केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील, पूजा केल्यामुळे ते प्रसन्न होतील का, प्रार्थना म्हटल्यामुळे ते प्रसन्न होतील, कशामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सद्गुरूंवर प्रेम केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सद्गुरूंना आपलं मानल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सद्गुरूंना सर्वस्व अर्पण केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी कोणती कृती केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतीलच याची शक्यता नाही. सद्गुरूंचं लक्ष वेधून घेऊन काही कृती केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील असं नाही, तर सहज भावामध्ये श्रद्धा ठेवल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सहज भावामध्ये असून सद्गुरूंवर अत्यंतिक प्रेम केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. सहज भावामध्ये राहून जमेल तशी साधना केल्यामुळे सद्गुरु प्रसन्न होतील. अमुक एक साधना आणि अमुक इतकी साधना केल्यानंतर सद्गुरु प्रसन्न होतील असं नाही. आपण जेवढं जेवढं करायला जाऊ तेवढं तेवढं विपरीत होण्याची शक्यता सुद्धा राहते. सद्गुरूंकडे एक प्रकृती म्हणून पाहिल्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावं आपल्या प्रकृतीनी असा विचार केल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. आईला प्रसन्न राखण्यासाठी मुलाला काय करावं तेच सद्गुरूंना प्रसन्न ठेवण्यासाठी शिष्याला करावं लागतं. मुलाला काही नाही करायला लागत, ते विश्वास ठेवून असतं, ते अवलंबून असतं. त्याच्या सगळ्या विचारामध्ये आईची ओढ भरून राहिलेली असते. कशाही पद्धतीने आईचं स्मरण हे त्याला असतच असतं, एवढंच मूल करत असतं आणि आईचं संपूर्ण प्रेम मुलाला लाभतच असतं. प्रेम हे रेसिप्रोकल, आपण जितकं करू तितकं दुसरी व्यक्ती आपल्यावर करते असं असतं. मुलाचं आईवर असणारं प्रेम किती याचं मोजमाप करता येत नाही, आईचंही मुलावर असणारं प्रेम किती याचं मोजमाप करता येत नाही. त्यामुळे मुळात या गोष्टी पाहिजे. सद्गुरु प्रसन्न होण्यासाठी हे पाहिजे. जसं लहान मुलाला आईचा ध्यास लागतो तसं सद्गुरूंचा जर ध्यास लागला तर सद्गुरूंना आपला ध्यास लागल्याखेरीज राहणार नाही, अगदी निश्चित. आपल्या विचारांमध्ये जर सद्गुरु ओतप्रोत भरून राहिलेले असतील तर सद्गुरूंच्या विचारामध्ये आपल्याला निश्चित जागा असेल. आणि असा विचार करू नका की सद्गुरु कोणाकोणाचा विचार करतील, मी सद्गुरूंना कसा आठवणार, त्यांच्याकडे शेकडो लोक येतात, तिथं माझी डाळ काय चालणार, काय शिजणार, असा विचार कधीही करायचं कारण नाही. कारण आईला दुसरं मूल झाल्यानंतर आईचं प्रेम व्यापक होतं, तेवढंच प्रेम दोन मुलांमध्ये विभागलं जातं असं होत नाही. आईला जर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर तितकं आईचं प्रेम व्यापक होतं. सद्गुरूंच्या प्रेमाचं देखील तसंच आहे. सद्गुरूंचं प्रेम सगळ्या शिष्यांना कवेत घेईल एवढं मोठं असतं. त्यामुळे सद्गुरूंच्या बाजूनी काय घडेल याचा विचार देखील करायला नको. एवढाच विचार ठीक आहे की आपण सद्गुरूंच्या बाबत पूर्ण श्रद्धावान, पूर्ण अवलंबून असणारे असे. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं प्रेम लाभावं म्हणून काही आंतरिक उपासना सांगितल्या, मध्यंतरी आपण त्या पाहिल्या ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये. ना तरी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनू पाठी आपण वत्स होईल. आवाज थोडा जास्त पाहिजे असं मला वाटतंय, माझा आवाज मला तितका चांगला ऐकू येत नाहीये. त्यामुळे मुळात ठीक आहे, सद्गुरु प्रसन्न होण्यासाठी म्हणून अशा प्रकारची ओढ जर लागली तर दुसरी गोष्ट अशी आवश्यक आहे की कायम खातर जमा करायला नको की असा मी एवढा विश्वास ठेवलेला आहे तर ते घडलंय ना, त्याच्यात अविश्वास असेल, त्याच्यात शंका असेल. आपल्या तऱ्हेने आपण प्रेम करत राहू एवढंच आपल्याला करायचं आहे. तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो की मी एवढंच केलं. ते प्रसन्न होण्यासाठी काही केलं नाही, त्यांच्या फार पुढे जाऊन बसलो असं कधी केलं नाही. ते आपल्याशीच कायम बोलत राहावेत याकरता काही केलं नाही. त्यांचा विशेष सहवास मिळावा म्हणून प्रयत्न करावा असं कधी केलं नाही. त्यांचं लक्ष आपोआप वेधलं गेलं. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुणी. जशी एका बाजूनी आपण काय करावं हे पाहावं हे पाहायचं आणि दुसऱ्या बाजूनी त्यांना तसंच वाटत आहे की काय हे सारखं चेक करत बसायचं नाही, तसं हे अमर्यादित काळपर्यंत करत राहायचं. किती काळ असं नाही, वर्षभर असं करू की 2 वर्ष असं करू असंही नाही. अनकंडिशनल मध्यंतरी मला एक साधक भेटले, ते साधक 2 महिन्यापूर्वी एका जुन्या साधकांना घेऊन आलेले होते. पूर्वी स्वामीजींकडे येणाऱ्या एका साधकांना ते घेऊन आलेले होते. बुधवार होता, मी सर्वांशी बोलत होतो आणि त्या साधकांशीही त्याच्याशी थोडं बहुत बोललो. नंतर त्यांचा असा फोन आला की ते असं म्हणाले की मी इतक्या दिवसांनी त्यांच्याकडे आलो तर ते माझ्याशी थोडंच बोलले, फार बोलले नाहीत. तर मी परत त्यांना घेऊन येईन आणि तुम्ही त्यांच्याशी जरा जास्त बोला म्हणजे मग ते परत यायला लागतील. मी म्हटलं की अनकंडिशनल यायला लागेल. अट घालून त्यांच्या माग माग मी करणार नाही. शिष्य आडरान घेई गुरु मागे मागे जाई असं माझ्या बाबत सद्गुरूंबाबत घडणं शक्य नाही. त्यांना येऊ देत, यायचं असेल तर येऊन देत, यायचं नसेल तर न येऊन देत, पण त्यांच्याशी मी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं असं नसावं. अनकंडिशनली यायला पाहिजे. त्यांचा माझ्यावर विश्वास असेल तर येतील, नसेल तर नाही येणार. त्यांना इथं येऊन बरं वाटत असेल येतील, त्यांच्याकरता त्यांनी यायचं आहे. ते स्वतः करता आलेले मला समजेल, पण त्यांना मी किती महत्व देतो हे जर कायम त्यांच्या मनात असेल तर न समजून देखील माझं वर्तन कसं राहील काही सांगता येत नाही. अशी अट असू शकत नाही. तसं सद्गुरूंच्या सहवासामध्ये सद्गुरूंच्या करता सद्गुरूंनी कसं करावं याच्याबाबत आपली कसलीच अट असता कामा नाही. म्हणून मी सांगितलं की मुलाचा आणि आईचा संबंध, एखाद दिवशी आईची आणि मुलाची फार भेट देखील होत नाही. लहान मुलांच्या बाबत देखील हल्ली हे घडायला लागले असं माझ्या लक्षात येत. आई सकाळी उठल्यावर कामात आणि तिलाही कामावर जायचं असतं म्हणून व्यग्र असते, त्यामुळे ती जेमतेम मुलाला झोपेतून उठवते, तो झोपेत असतानाच आंघोळ जवळपास घालते, शाळेत पाठवते, तो शाळेतून थेट पाळणाघरात जातो. आई संध्याकाळी येते तेव्हा मुलाला घेऊन येते, पण आईला व्यग्रता असते संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं मुलाच्या मनात कधी नाही शंका येत, आईच्याही मनात कधी नाही शंका येत की आपली भेट झाली पण आपण फार बोललो नाही, आज फार बोललो, आज माझ्याशी आई खूप बोलली, आज माझ्याशी आई खूप बोलली नाही. विश्वासाची जी पातळी आहे ती पातळी बेस लाईनवरच पाहिजे आणि ती कशावरच ठरवता कामा नाहीये, अवलंबून नसली पाहिजे. आणि ही जेव्हा मुख्य गोष्ट असते तेव्हा आपल्या आवडत्या व्यक्ती करता आपण जे जे करतो ते सगळं आपण सद्गुरूंकरता करूच करू. इथं बसलेल्या मंडळींमध्ये अशी खूप मंडळी आहेत की जी असं सांगतील की आम्हाला परमार्थाबद्दल काही माहीत नव्हतं, आम्ही परमार्थाकरता देखील स्वामीजींकडे आलो नाही. जीवनाचं ध्येय आत्मदर्शन आहे, चरम लक्ष आहे, हेही आम्हाला पत्ता नव्हता. आणि ते जरी सांगत होते तरी देखील आम्हाला त्यांचं प्रेम हवं होतं. ते चरम लक्ष, नीती, कर्तव्यता, आम्हाला ते आवडत होते आणि ते आवडत होते म्हणून आम्ही ध्यानाला बसत होतो, त्यांना आवडतं म्हणून आम्ही ध्यानाला बसत होतो. आम्ही श्रवण करायचो आणि आम्ही श्रवण करतो हे त्यांना आवडतं म्हणून आम्ही श्रवण करायचो, त्याच्यातून आम्ही घडलो असं सांगणारे खूप खूप साधक भेटतील. त्यामुळे सद्गुरूंना प्रसन्न होण्यासाठी मुख्यतः काहीही वेगळं करण्याची गरज नाही. येथे उपाय तोची अपाय आणि अपाय तोची उपाय असं देखील म्हणता येईल. मी अशी मंडळी पाहिलेली आहेत की सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी म्हणून मुद्दाम कृती करणाऱ्या व्यक्तींचा अहंकारच वाढत जातो. मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, यांनी कुठं केलं, त्यांनी कुठं केलं, मी करतो आहे, अशा प्रकारे भाव निर्माण होतो. प्रसंगी सद्गुरूंनाही सांगणारे लोक पाहिलेले आहेत की पहा तुमच्या अवतीभोवतीचे लोक आणि मी करतो तसं कोणी नाही केलेलं, असंही घडलेलं पाहिलेलं आहे. पण त्यांच्यावर सद्गुरू प्रसन्न आहेत असं झालेलं नाही. उलट काही मंडळींना त्यांच्या अहंकारापोटी असेल, कशापोटी ते मला माहीत नाही, पण यांना टाळा असं स्वामीजींनी सांगितलेलं मला माहिती आहे. यांना घेऊ नका तुमच्या कामामध्ये, त्यांच्या खेरीजच तुम्ही काम करा. त्यांनी तर खरं म्हणजे आयुष्यभर खटाटोप केलेला मी पाहिलेला होता. घर सोडलेली होती, कितीतरी वेळ दिवसातला उषा पायथ्याशी बसून काढलेला होता. छोट्या छोट्या शंका त्यांना वारंवार विचारलेल्या होत्या. इतर कोणालाही मिळणार नाही इतका अप्रतिम वेळ त्यांना मिळालेला होता. त्यांचा शब्द शब्द रेकॉर्ड केलेला होता. अजून काय करू, अजून काय करू, माझे हे गुण आहेत तुम्ही उपयोग करून घ्या, माझे ते गुण आहेत तुम्ही उपयोग करून घ्या, असं. पण जितकं जितकं तुम्ही कराल तितकं तितकं करण्याचा अभिमान वाढेल, सद्गुरूंवर किंवा सद्गुरूंच्या कार्यावर उपकार केल्याचा भाव जरूर निर्माण होऊ शकेल. त्यामुळे हे मला खूप आवडतं की स्वामीजींना आवडत होतो आम्ही प्रवचनाला येत होतो, आम्ही आलेला आवडत होतो आम्ही प्रवचनाला येत होतो. जीवन हे सहज घडलं पाहिजे. एक कळी उमलते तर त्या झाडाला कळी निर्माण करण्याचा अहंकार नसतो, आणि कळीला देखील आपण उमलण्याचा अहंकार नसतो, आणि तिची वाढ परिपूर्ण होऊन तिचं जीवन कृतार्थ होतं, पण आपलं जीवन कृतार्थ होण्याचा कोणताही अभिमान तिच्यापाशी नसतो. त्यामुळे सद्गुरूंवर प्रेम पुरेसं आहे, त्यांच्यावर अत्यंतिक निष्ठा पुरेशी आहे. एवढ्यांनी ते सांगतील तसं तुम्ही वागाल. मोठी मोठी वचन तर मला खूप सांगता येतील, जसं सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी, पण हे तुम्ही सहज करा. त्यांच्यावर प्रेम असेल तर हे सहज कराल, हे सांगायला लागणारच नाही, हे घडेलच घडेल. पण नंतर जागरूकतेने हे घडवावं किंवा अशा रीतीने करावं, सद्गुरु जे करायला सांगतील ते करावं, हेही नंतर ओघानी आलं, पण त्या करण्यामागं मी करतो आहे असा विशेष भाव नसावा. ती तुमची जीवनशैली होऊन जावी. तुम्ही ध्यानाला बसावं, तुम्ही नाम घ्यावं, तुम्ही संतसंगाला जावं, तुम्ही श्रवण करावं, ही तुमची जीवनशैली होऊन जावी. आपण काही करतो आहोत असा विशेष भाव नसावा, तो आला की गडबड झालीच. त्यामुळे हे सहज सहज होत राहावं. असं जर झालं तर सद्गुरू प्रसन्न होतात. आणि सद्गुरू जर प्रसन्न झाले, केवळ सद्गुरू आपल्यावर प्रसन्न आहेत एवढा जर भाव असेल तर शिष्याची अप्रतिम प्रगती होते. आपला जसा त्यांच्यावर विश्वास आहे तसा त्यांचा प्रसंगी एखाद्या वेळेला जरी विश्वास आपल्यावर व्यक्त झालेला आपल्याला जाणवला जरी, तरी देखील त्याला स्वर्गींचं राज्य हाताला आल्यासारखं वाटत. त्याला असं वाटत की माझ्यासारखा कृतार्थ मीच. त्यामुळे या प्रश्नाची अजून एक बाजू म्हणजे सद्गुरू आपल्यावर अप्रसन्न आहेत का, अशा प्रकारचा विचार देखील मनात येऊ देऊ नका. हा विचार देखील तुमची सगळी साधना नष्ट करेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोंभेला उन्मेख सुके जरी उदास तुम्ही, जर सद्गुरू प्रसन्न नाहीत असं थोडा वेळ तरी वाटलं तर कितीतरी काळाची साधना वाया जाते. कारण सगळ्या साधनेला आधार तर त्यांच्या प्रसन्नतेचा आहे, त्यांच्या विश्वासाचा आहे. खूप चांगला प्रश्न आहे. सद्गुरूंची प्रसन्नता ही सर्वत्र सम असते, सर्वत्र सम असलेली प्रसन्नता आपल्याला समजण्यासाठी आपण तितके निरागस मात्र असलो पाहिजे. आपल्या मनात कसली पॉलिसी नसली पाहिजे, आपण अत्यंत निरागस असले पाहिजे. असं असू तेव्हा सद्गुरूंची प्रसन्नता आपल्याला परिपूर्ण लाभते, उत्तरोत्तर लाभते. सद्गुरूंची प्रसन्नता आहे या भावामुळं आपण सद्गुरु वचनाचं देखील वारंवार परिशीलन करतो. असं घडत राहत, विस्मरण होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचा थोडा सहवास देखील सबंध दिवसाला व्यापून राहायचा. ऑफिसमध्ये देखील विसरू शकत नव्हतो की आपण अनुग्रहित आहोत, आपल्यावर स्वामीजींचं प्रेम आहे, आपण अशा अशा पद्धतीने राहायचं आहे. घरात देखील विसरू शकत नव्हतो, प्रवास करतानाही विसरू शकत नव्हतो. त्यांना नुसतं पाहिलं तरी देखील आनंद, ते कोणाशी बोलताना पाहिलं तरी आनंद, आणि श्रवण करताना तर रोज तासभर इतक्या माझ्याशी बोलताहेत जवळपास, फक्त आपला आणि त्यांचा संबंध प्रेमाचा, तर रोज एक तासभर ते माझ्याशी बोलतात. वेगळा वेळ घेऊन वेगळं श्रवण घडणार नाहीये, त्याच्याऐवजी नेमकं श्रवण प्रवचनातूनच होत असत. तर त्या प्रवचनामध्ये एकट्या करता केलेला उपदेश मी आणि ते असा जर भाव असेल तर, इतकी विश्वासाची पातळी असेल तर त्यांनी आत्मविश्वास शिष्याचा हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्यामुळे सद्गुरू प्रसन्न होण्यासाठी त्यांची रोज पूजा करायला नको. सद्गुरू प्रसन्न होण्यासाठी त्यांचा खूप वेगळा वेळ प्रत्येक वेळेला आपल्याला मिळायला हवा असं नाही. आपण कसे ध्यानाला बसतो ते त्यांच्या समोर सारखं जाऊन बसायलाच पाहिजे असं नाही. जर शक्य असेल तर तेही घडेल. तुम्ही कितीतरी दिवसांनी त्यांच्या समोर आलात तरी देखील तुमच्या नजरेमुळे त्यांना समजतं की याचं कसं चाललेलं आहे, तुमच्या बोलण्यामुळे त्यांना समजतं की हा कुठं आहे, किती आहे, कसा आहे. रोज ध्यानाला बसणाऱ्या साधकाला जसे ते ओळखतात त्यांच्या निकट, निज निकट बसणाऱ्याला, तसंच दूर असणाऱ्यांना देखील, पण रोज साधना करणाऱ्यांना ते बरोबर ओळखतात. कारण जो निज निकट आहे त्याच्याही डोळ्यावरूनच त्याला ते ओळखतात की हा कसा आहे, कितपत आहे. रोजच्या संगतीमुळे ओळखतात असं समजू नका. त्याचं जे प्रगटीकरण आहे, त्याचा जे हावभाव आहे, त्याचं जे बोलणं चालणं आहे, त्याची जी विचाराची पातळी आहे, त्याचा जो शांतपणा आहे, त्याची जी प्रसन्नता साधनेने विचाराने त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, त्याची विश्वासाची श्रद्धेची जी पातळी आहे, त्याच्यावरून त्यांना आपोआप कळत. खूप चांगला प्रश्न. क्रांती अभंग म्हण ये.
मैं गुलाम तेरा तू साहेब मेरा सच्चा, तू साहेब मेरा सच्चा, नाम लेऊं तेरा, तू साहेब मेरा रामा, तू साहेब मेरा रामा, नाम लेऊं तेरा, मैं गुलाम तेरा। एक रोटी दे लंगोटी, एक रोटी दे लंगोटी, द्वार तेरा पाऊं, काम क्रोध छोड़ कर हरि गुण गाऊं, मैं गुलाम तेरा। मेहरबान मेहर करो, नजर देख तोरी, एक बार मुख से कहो, एक बार मुख से कहो, तुलसीदास मेरा, तुलसीदास मेरा, मैं गुलाम तेरा।
हरि 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 बरेच प्रश्न आहेत, एक छोटा प्रश्न घ्यायची इच्छा आहे. हरी हरी. नागपूरचे मामा पेंढारकर यांचे हे सगळे बरेच प्रश्न आहेत बरं का. सोहम विचार जाणीवेतच असतो का, कि नेणीवेत सुद्धा त्याचा प्रभाव राहतो. ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय सोहम विचार कितपत यथार्थतेने प्रभावी ठरेल, असं विचारलेलं आहे. सोहम विचार जाणीवेतच असतो की नेणीवेत देखील त्याचा प्रभाव राहतो, असं विचारलेलं आहे. आपल्यापाशी शुद्ध जाणीव, केवळ जाणीव नावाची एक गोष्ट आहे. केवळ जाणीव ही जी केवळ जाणीव आहे, तर ती अरूप आहे, अलक्ष आहे, अचिंत्य आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, ही जी केवळ जाणीव आहे त्याला कसलीही व्यक्तता नाही, आकार नाही, त्याला रूप नाही. या केवळ जाणीवेच्या आधारावर मन काम करत असत, चित्त काम करत असत, बुद्धी काम करत असते, अंतःकरणामध्ये काही भाव निर्माण होत असतात. या केवळ किंवा शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावरच देहाला मी असं समजणारी एक अहंता देखील निर्माण होत असते. ही केवळ जाणीव अहंतेचं अतिपरिशुद्ध रूप आहे, की त्या अहंतेला ती अहंता फक्त ज्ञान स्वरूपच आहे, पण मला ज्ञान झालंय अशी तिथं गोष्ट नाही. मी हा भाव तिथं नाही. या शुद्ध किंवा केवळ जाणीवेच्या अधिष्ठानावर मन जाणतं देखील आणि नेणतं देखील, बुद्धी देखील जाणते आणि नेणते. जाणणं आणि नेणणं म्हणजे मला हे समजलं, मला हे समजलं नाही. जाणीव याचा अर्थ मला समजतं आणि नेणीव याचा अर्थ मला समजत नाही. एखादी गोष्ट मला समजते आणि एखादी गोष्ट मला समजत नाही हेही मला समजतं. ही जी शुद्ध जाणीव आहे ती शुद्ध जाणीव, जाणीव आणि न जाणणं, मला हे समजत नाही याच्याही बुडाशी असते. या शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावर आपण विश्वातल्या काही गोष्टी जाणतो आणि कित्येक गोष्टी जाणत नाही. आपण म्हणतो मला नाही हे माहिती, याचा अर्थ माझ्या नेणीवेमध्ये ते आहे, माझ्या जाणीवेत मला हे समजत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. काही गोष्टी माझ्या जाणीवेत आहेत याचा अर्थ माझ्या मनाला समजलेले आहेत, बुद्धीला समजलेले आहेत, चित्ताला समजलेले आहेत, माझ्या भावनांना किंवा अंतःकरणाला समजलेले आहेत. आणि काही गोष्टी माझ्या मनाला समजलेल्या नाही, त्या नेणीवेमध्ये आहेत. अशा रीतीने जाणीव प्रकाशित करणारा आणि नेणीव प्रकाशित करणारा असा मूळ ज्ञान स्वरूप मी आहे. आणि सोहम विचार हा तूर्त साधकाच्या पक्षी या शुद्ध जाणीवेवर अवलंबून असलेल्या मनाच्या बुद्धीच्या चित्ताच्या जाणीवेमध्ये आहे. त्या ठिकाणचं जाणणं आणि नेणणं हे एकसारखंच आहे. जसं आपण माहीत नसताना सोहम सोहम असं म्हणणं म्हणजे तसा नकारच आहे. याचा अर्थ तो मी आहे असं नाही, अर्थाचा नकारच आहे. ओम ओम ईश्वर असं म्हणा तरी समजलेलं नाहीच आहे. आणि मला ते काय ओम ओम ईश्वर समजत नाही असं म्हणा तरी समजलेलं नाहीच आहे. ती जी शुद्ध जाणीव आहे तिथपर्यंत जर पोचला नाही तर मनाची जाणीव आणि मनाची नेणीव, बुद्धीची जाणीव आणि बुद्धीची नेणीव, चित्ताची जाणीव आणि चित्ताची नेणीव या सारख्याच गोष्टी आहेत. सोहम विचार हा शुद्ध जाणीवेपर्यंत विचाराच्या अंगाने कधीही पोचू नाही शकणार, कधीच नाही. तर विचार रहिततेमध्ये ती शुद्ध जाणीव आपली आपण प्रगट होईल आणि त्या शुद्ध जाणीवेला रिअलाइज होईल, आपलं आपल्याला समजून जाईल की हेच ते परमात्म स्वरूप. आणि जर असं झालं आणि रोजच्या ध्यानाने असं होण्याची शक्यता असते, पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी असं होण्याची शक्यता असते की जाणीव आणि नेणीव ज्या ठिकाणी आहेत त्याच्याही खोल तुम्ही उतरता, त्याच्याही पलीकडे तुम्ही जाता. शुद्ध जाणीवेलाच बोध होतो की मी परमात्मा आहे. आता शुद्ध जाणीवेला अशुद्ध मन बुद्धी देह म्हणजे मी अशा प्रकारचा भाव आहे, त्याच्या पलीकडे जर प्रतीती गम्य त्या शुद्ध जाणीवेला अनुभूतीने समजलं की अपरोक्ष अनुभूती असा वेदांताचा शब्द आहे. तर सोहम हा विचार न राहता ती वस्तुस्थिती राहते. आणि एकदा तसं व्हायला लागलं की मग ती मनाच्या चित्ताच्या बुद्धीच्या जाणीवेमध्ये उतरते. आपली जी मनाची जाणीव असते ती जाणीव कानाच्या अंगाने काम करत असते. तुम्ही आता ऐकताय तर मन कानाच्या द्वारा समजून घेत आहे. तेव्हा सोहम विचार मन कानाच्या द्वारा समजून घेईल, पण अजून समजून घेण्याची एक रीत आहे, पद्धत आहे, ते म्हणजे मनाच्याही मन देखील कार्यरत नाहीये आणि तुमचे प्राण ऐकत आहेत. मध्ये मनाचा देखील अडथळा नाहीये, थेट तुमची जाणीव समजून घेते आहे, असंही एक श्रवण असू शकत. मी त्या जाणीवेबद्दल बोलतोय. मी तुमच्याशी मनाच्या पातळीवर बोलू शकतो, बुद्धीच्या पातळीवर बोलू शकतो, आणि तुम्ही माझ्याशी मनाच्या पातळीवर बोलू शकता, बुद्धीच्याही पातळीवर बोलू शकता. पण तुम्ही आणि मी प्राणांच्या पातळीवर, आत्म्याच्या पातळीवर एकमेकांशी देखील बोलू शकतो, अगदी निज निकट. मगाशी सद्गुरूंच्या प्रसन्नतेबद्दल जे प्रश्न होता ना, तर ते देखील सद्गुरूंवर असलेलं प्रेम हे आपल्या प्राणातून केलेलं प्रेम असलं पाहिजे. तसं सोहम विचाराचं आहे. विचार म्हणून जेव्हा गोष्ट आहे तेव्हा ती मनाच्या बुद्धीच्या पातळीवर असेल, पण अशा रीतीने शुद्ध जाणीवेपर्यंत एखादा पोहोचला आणि त्या शुद्ध जाणीवेतून त्याला समजलं की तोच मी आहे, तेव्हा मग त्याचे विचार देखील सोहम जाणीवेमध्ये राहू शकतील. नाहीतर कधी विचार राहतील कधी राहणार नाहीत असं होईल. कधी आठवण असेल कधी आठवण नसेल असं होईल. अशा वेळेला जाणीवेवर सोहम भावाचा किंवा सोहम प्रतीतीचा पगडा तर पडतोच, पण नेणीवेवर देखील पडतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली, जे जाणणे माझे प्रकाशुनी, माझं जाणणं प्रकाशून अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजोनी बुझावीतसे जो. खूप अवघड ओवी आहे, वेळ संपता संपता मी उच्चारली. जे नेणणे माझे प्रकाशुनी, जाणणे नाही, ओवी अशी आहे, जे नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजोनी बुझावी तसे जो. माझं जाणणं हे ज्या चैतन्याच्या आधाराने प्रकाशित होतं मनामध्ये बुद्धीमध्ये, तेच चैतन्य मी जाणत नाही असं देखील म्हणतं. त्यामुळे माझं जे नेणणं आहे तर ते नेणणं देखील जाणीवेनीच प्रकाशित होतं. जो जाणणार आहे त्याच्या शुद्ध जाणीवेनीच जाणीव आणि नेणीव दोन्ही प्रकाशित होते. जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि इथं पांडुरंगाला पांडुरंग आहे म्हणून सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असं ज्ञानेश्वर महाराजांनी जंतु वर्णन केले. तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी पाहते पाहणे दूरी सारोनिया, हा पांडुरंग आहे. मी जाणतो हा पांडुरंग आहे, माझी जाणीव प्रकाशित झाली या पांडुरंगाच्या भावाने. आणि पांडुरंगाच्या शेजारी असलेला खांब तो काय ते मी नाही जाणत, ते माझं नेणणं आहे. तो परमात्मा आहे की परमात्मा नाही हे मला माहीत नाही. ते नेणणं देखील परमात्म ज्ञानाने प्रकाशित होतं आणि मला समजतं तो खांब देखील प्रभूच आहे. याला नेणणे माझे प्रकाशनी असं म्हणतात. ज्ञानानी तर ज्ञान तर थेट परमात्म्यालाच दाखवतं. जसं तत्वमसी हे महावाक्य आहे ते परमात्म्यालाच दाखवतं. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे ते परमात्म्यालाच दाखवतं. पण जगतात असलेलं जे अन्यथा ज्ञान आहे ते अन्यथा ज्ञान देखील माझ्या आत असणाऱ्या परमात्म्यामुळेच प्रकाशित झालं. जसं हे बाहेर मला झाड दिसतंय, ते बाहेर खुशाल झाड असेल पण ते झाड पाहणारा मी आत मनबुद्धीच्याही आत असणारा शुद्ध परमात्म्याच्या अधिष्ठानावर पाहतो आहे. त्यामुळे झाड पाहणारा परमात्माच आहे, त्यामुळे झाड ही परमात्मा स्वरूप होऊन गेलं. द्रष्ट्याने आपला भाव दृश्यावर लादला, द्रष्ट्याला दृश्य हे द्रष्ट्यासारखंच दिसायला लागलं. अन्यथा ज्ञान देखील परमात्म ज्ञानानेच प्रकाशित व्हायला लागलं. अशा ठिकाणी सर्व ठिकाणी सर्वी भजोनी बुझावी तसे, त्याची बुझावणी अशा रीतीने शुद्ध ज्ञानाच्या अंगानेच व्हायला लागली. त्यामुळे विचाराच्या जाणीवेत आणि विचाराच्या नेणीवेत सोहम विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही कुठंच काही नाही. जसा तो सोहम सोहम म्हणणारा पोपट एकदा पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं आणि बोक्यांनी त्याची मान धरली तेव्हा रामकृष्ण म्हणायचे आता त्याचं सोहम राहिलं बाजूला, तो कॅ कॅ करायला लागला. पण जेव्हा गोष्ट अजून अजून खोल तुमच्या आत तुमच्यापर्यंत जाऊन पोचते तेव्हा तिथून आलेलं ज्ञान मात्र जाणीवेतलं आणि नेणीवेतलं याच्याही पलीकडचंच असतं. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यातच झालं की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय सोहम विचार कितपत यथार्थतेने प्रभावी ठरेल, तर प्रभावी ठरणार नाही. पण सोहम विचाराचा आधार घेऊन तुम्ही मनाला देखील जेव्हा ओलांडाल, बुद्धीलाही ओलांडाल, चित्तालाही ओलांडाल तेव्हा त्या शुद्ध जाणीवेत पोहोचू शकाल. म्हणून तो प्रभावी ठरणार नाही असं जरी म्हटलं यथार्थतेने तरी देखील प्रारंभी त्याचाच आधार मात्र घ्यायला लागेल. अवघड अवघड प्रश्न यांचे प्रश्न अवघडच असतात पण तुम्हाला कधी कधी तेही बुद्धीला खाद्य कदाचित बरं वाटत असेल ज्या अर्थी एवढ्या संख्येने तुम्ही गर्दी करून येत आहे. माझ्या पुरतं जर बोलायचं झालं तर मला वेळ आली तर असं बोलायला खूप आवडतं पण भावात रमायला जास्त आवडत. पण कोणाकोणाची अशी शक्यता असते की या सगळ्या गोष्टींचा नीट उलगडा झाल्याशिवाय आम्ही भाव ठेवू शकत नाही, अशा करता हे असे प्रश्न मी घेतो. कारण इथून पुढचा जो परमार्थ आहे तो परमार्थ बुद्धीने जाणून घेतल्या खेरीज करा असं जर कोणी म्हटलं तर ऐकणार नाहीत. तरुण मुलांना जर परमार्थ तर ही चर्चा आवश्यक आहे. म्हणून करायला आवडते, पण पहिल्या प्रश्नात रमायला जास्त आवडतं. सद्गुरूंचं प्रेम कसं, सद्गुरूंना प्रसन्न होण्यासाठी म्हणून काय करावं. पण हरकत नाही, सगळ्या प्रकारच्या प्रश्नांनी आपल्या बुद्धीत कुठेतरी अधिक अधिक प्रकाश पडत असेल तर मग असे कधी कधी तार्किक किंवा तर्कट असे प्रश्न देखील आपल्याला उपयोगाचे होऊ शकतील की ज्यामुळे आपला भाव वाढावा. ते जास्त महत्वाचं आहे. हरिओम.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय
हरि हरि हरि.